मिने, ए मिने, अगं इतकी जोरानं हाक मारते तरी ऐकू कसं येत नाही तुला? कान झाकून घेतलेस की कानात बोळे घातलेस? बहिरी झाली असशील तर कान तपासून तरी घे एकदा. हे बघ, अशी कान पाडून बसू नकोस, मला कळतं बरं सारं. जरा कान पिचक्या दिल्या म्हणजे येशील वठणीवर. पण आम्ही रोज कानी कपाळी ओरडलं तरी काही उपयोग नाही म्हणा. ताची पोरं कानामागून आली नी तिखट झाली म्हणायची. मी म्हणते, दुसरे काहीही म्हणाले तरी स्वतःला अक्कल नको. जरा कोणी कानी लागलं नी कान फुंकले की झालं.